chinimandi.com podcast.
ऊस उत्पादकांना थकबाकी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर बीकेयूचं आंदोलन मागे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादकांची थकीत देणी भागवण्याचं आश्वासन दिल्यानंतर भारतीय किसान युनियननं मंगळवारी आपला संप मागे घेतला. बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितलं की जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळावा यासाठी पावलं उचलण्याचं आश्वासन दिल्यानंतर युनियननं आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 24 कोटी रुपये मंजूर केले आहेत असं अधिकाऱ्यानं सांगितलं. ते म्हणाले की टीटीव्ही साखर कारखान्यानं 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. रोहाना कारखान्यानं शेतकऱ्यांना 4 कोटी रुपये दिले आहेत. अन्य कारखान्यांची थकबाकी लवकरच निकाली काढण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारच्या कथित शेतकरी विरोधी धोरणांविरोधात असहकार आंदोलन करण्याचा इशारा बीकेयूनं दिला होता.